श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। सतराव्या अध्यायातील 11 श्लोक घेऊन झालेत। मागील 2 दिवसांमध्ये आपण पाहिलं आहाराचा आपल्या स्वभावावर, आपल्या वागण्या बोलण्यावर, आपल्या वृत्तीवर आणि आपल्या आध्यात्मिक प्रगतीवर कसा प्रभाव पडतो। श्रद्धेचे 3 प्रकार पाहिल्यानंतर आहाराचे सुद्धा 3 प्रकार पाहिले, त्यापैकी तामसी आहार आणि अत्यंत चिळस उत्पन्न करणारी त्याचं विश्लेषण माऊलीच्या सुंदर शब्दामध्ये आपण बघितलं। त्यानंतर यज्ञसुद्धा 3 प्रकारचे असतात, फळाची आकांक्षा न धरता आणि विधीला अनुसरून जे यज्ञ केले जातात अशा समाधानयुक्त अंतकरणाने केलेल्या यज्ञाला सात्विक यज्ञ असे म्हणतात। उरलेले 2 यज्ञ कसे असतात याच्याबद्दल निरूपण आज आपण ऐकणार आहोत। आजच्या भागाला सुरुवात करूया, अध्याय 17 श्लोक 12 आणि पुढे।
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
अभिसंधाय तु फलम दम्बार्थमपि चैव यत् इज्जति भरत श्रेष्ठतम यज्ञम विद्धि राजसम।
हे भरत श्रेष्ठा, क्रियेने अगदी सात्विक यज्ञासारखाच पण मनामध्ये फळाची आशा धरून आणि दांभिकपणाने, म्हणजे मी यज्ञ करतोय ही कीर्ती मिरवण्यासाठी जो यज्ञ केला जातो त्याला राजस यज्ञ म्हणतात। कसं सांगतात, पूर्णपणे जसा सात्विक यज्ञ केला जातो विधीला धरून, सगळं व्यवस्थित पूजा अर्चा सगळी यज्ञ साहित्य जमून केला जातो पण मनामध्ये फळाची इच्छा असते आणि दुसरं जगाला दाखवायचं असते की मी यज्ञ केला, अशा प्रकारचा जो यज्ञ असतो त्याला राजसी यज्ञ म्हणतात।
आता यज्ञो कीर विरेशा करीपे याची ऐसा परी श्राद्धा लागी जैसा अवंतिला रावो जरी राजा घरासीये तरी बहुत उपेगा जाई आणि कीर्ती ही होये श्राद्ध नठके तैसा धरुनी आमांका म्हणे स्वर्ग जोडेल असिका दीक्षितू होईन मान्यु लोका घडेल यागू ऐसी केवळ फळा लागी महत्व फोकारावया जगी पार्था निष्पत्ती जो योगी राजस पैते।
हे अर्जुना, रजोगुणी पुरुष खरोखर सत्वगुणाच्या यज्ञासारखाच यज्ञ करतो परंतु फलाच्या इच्छेने करतो, म्हणजे मनात फलाची आशा गधरून करतो। जसे श्राद्धाच्या दिवशी राजाला भोजनाला आमंत्रण द्यावे त्यासारखं हे आहे। त्याच्याने काय होईल, राजाला जर भोजनाला आमंत्रण दिलं तर काय होईल, राजा घराला तर येईलच पण त्यापासून फार उपयोग होईल, जगामध्ये कीर्ती होईल की अरे बाबा याचा संबंध राजाशी आहे आणि बापाचं श्राद्धही राहणार नाही। जसं आपण आपल्या कार्यक्रमात एखाद्या मंत्र्याला बोलवायचं मग सगळ्यांना माहीत होईल की यांच्याकडच्या लग्नामध्ये फार VIP लोक आले, मोठे मोठे मंत्री आलेत आणि मंत्री येतील त्याच्यामुळे आपली कीर्ती होईल आणि लग्नही राहणार नाही। त्याप्रमाणे असा विचार मनात धरून तो रजोगुणी पुरुष म्हणतो की मला संपूर्ण स्वर्ग प्राप्ती होईल आणि मी दीक्षित म्हणून लोकांना मान्य होईल आणि यज्ञसुद्धा घडेल। अर्जुना, अशा तऱ्हेने केवळ फळावर लक्ष ठेवून, फळाची इच्छा धरून आपले महत्त्व जगात प्रसिद्ध करण्यासाठी जे यज्ञ केले जाते ते राजस यज्ञ होय आणि या कृतीला दांभिक कृती म्हणतात।
विधिहीनम सृष्टान्नम मंत्रहीनम दक्षिणम श्रद्धा विरहितम यज्ञम तामसं परिचक्षति।
आता तिसऱ्या प्रकारचे यज्ञ म्हणजे तामस यज्ञ। तर शास्त्र विधीला सोडून ज्याच्यामध्ये अन्न दिले जात नाही, मंत्र वापरले जात नाही, दक्षिणा दिली जात नाही, श्रद्धा तर अजिबात नसतेच, अशा प्रकारचा यज्ञ जो असतो त्याला तामस यज्ञ म्हणतात।
पशु पक्षी विवाही जोशी कामा परवता नाही तैसा तामसा यज्ञा पाही आग्रहोची मूळ वारया वाटन वाही की मरण मुहूर्त पाही निषिद्धांसी बिहे आगी जरी तरी तामसाचिया आचारा विधीचा थी वोठा वारा म्हणून तो धनुर्धरा उत्सृंखळू नाही विधीची तेथ चाड नई मंत्रादिक तयाकड अन्न जाता न सुये तोंड मासिये जीवी वैराचा बोधू ब्राह्मणा तेथ केरी गेल दक्षिणा अग्नि जाला वावुधानावर पडा जैसा।
पशु पक्ष्यांच्या लग्नांमध्ये जसा विषय वासनेपेक्षा दुसरा जोशी लागत नाही, त्यांना कुठे काय ब्राह्मणाची गरज आहे, कुठे पुरोहित नाही, कुठे मंगल अष्टके नाहीत, तर अगदी त्याप्रमाणे तामस यज्ञाला आग्रहच मूळ असतो। जर कोणताही एखादा मार्ग वाऱ्याकडून चालविला जाणार नाही अथवा मरण येण्यास जर मुहूर्त पाहिल किंवा अग्नि जर निषिद्ध पदार्थात जाळण्यास भील, तरच मग तमोगुणी पुरुषाच्या आचरणाला वेदविधीचा धरबंध असेल। म्हणजे असं कधी घडणे नाहीच, म्हणजे तामसी ज्या क्रिया असतात तमोगुणी माणसाच्या, तिथे विधी विधान पूजा अर्चा याचा काही संबंध नाही। म्हणून अर्जुना, तो तमोगुणी पुरुषाचा आचार हा स्वैर आचार असतो। जेव्हा स्वैर आचार असतो तिथे भाऊ दिसत नाही, बहीण दिसत नाही, माय दिसत नाही, बाप दिसत नाही, शेजारी पाजारी दिसत नाही, सगळं स्वैर आचरण असते। इथे विधीची अजिबात पर्वा नसते, त्या विधीकडे त्या मंत्राकडे अजिबात लक्ष नसते। म्हणजे त्याला ऋग्वेदाची ऋचा, ऋग्वेदातील मंत्र, त्यातील स्वरवर्णांची जरूरत या सगळ्या गोष्टी अजिबात लागत नाही। ज्याप्रमाणे माशीच्या तोंडाकडून अन्न मात्र सुटत नाही, त्याप्रमाणे तमोगुणी पुरुष शास्त्रदृष्ट्या विहित निषिद्ध हे न पाहता चक्क स्वैर आचरण करतो। आणि ब्राह्मणासंबंधाने जेथे ब्राह्मण हा शत्रू अशी समजूत असते, तेथे दक्षिणेचा विचार कोठून येणार। वावटळ सुटली म्हणजे जसे अग्नींचे सहाय्य मिळावे, त्याप्रमाणे त्या यज्ञांमध्ये विधी मंत्र ब्राह्मण दक्षिणा हे कुठेच काही नसते। आपणही बरेच ठिकाणी पाहतो मंडळी, आपण लग्न वगैरे हे उत्सव करतो, आता सहज विषय निघाला म्हणून मी गोष्ट काढतो, आपल्याला तो टेंट हाऊसवाला मागेल तितके पैसे आपण त्याला देतो, स्वयंपाक करणारा 1500 रुपये प्लेट, 1000 रुपये प्लेट, 800 रुपये प्लेट, तिथे जास्तीत जास्त थोडीफार बार्गेन करून 10-15 रुपयाची आपली बार्गेनिंग होत असते, प्रत्येक गोष्टीला आपण ॲग्री करतो आणि एकंदरीत लग्नावर इतका मोठा खर्च करतो, 10-10 लाख, 15-15 लाख रुपये लग्नात खर्च करतो। आणि जो ब्राह्मण जो पूर्ण आयुष्यभरासाठी 7 फेऱ्याच्या बंधनात त्या नव वधूवरांना टाकणार आहे, त्यासाठी ते सर्व प्रकारचे विधी विधान उच्चार संस्कृत श्लोक वगैरे करून पूर्ण पूजा करणार, त्यांनी जर 500 रुपये दक्षिणा मागितली तर त्याच्याशी आपण बार्गेनिंग करतो। इतके कशाला लागतात, सत्यनारायणाच्या कशाच्या पूजेला कशाला लागतात एवढे पैसे, एवढे पैसे कसे काय मागता तुम्ही, नाही नाही हा ब्राह्मण नको, दुसरा ब्राह्मण शोधू, तर तिथे आपण बार्गेन करतो। जी व्यक्ती संपूर्ण आयुष्यासाठी तुम्हाला शुद्ध मंत्रोच्चार करून बंधनात घालणार आहे. लग्नबंधन, विवाहबंधन, आयुष्यबंधन ज्या उच्चारांपासून होणार आहे, जो मंगलाष्टके बोलणार आहे, जो अंतरपट धरणार आहे, जो विधिविधान करून तुमचं लग्न लावून देणार आहे, त्याच्याशी बार्गेनिंग. आणि मात्र तो स्वयंपाक करणारा आचारी, तो कॅटरर्स, त्या सर्व लोकांशी बार्गेनिंग नाही. म्हणजे हा काय प्रकार आहे हे आपण पडताळून पाहायला पाहिजे.
तैसे वायाची सर्व ही वेचे, मुखन देखता श्रद्धेचे, नागविले निपुत्रिकांचे जैसे घर. ऐसा जो यज्ञाभासू तया नाम यागू तामसू, आईके म्हणे निवासू श्रियेचा तू. आता गंगेचे एक पाणी, परी नेले आनानी वाहणी, एक मळी एक आणी शुद्धत्व जैसे. तैसे तिही गुणी तप, एथ झाले आहे त्रिरूप, ते एक केले देपाप उद्धरी एक.
जसे निपुत्रिकाचे घर नागवले जाते, त्याप्रमाणे श्रद्धेचे तोंड न पाहता सर्वही व्यर्थच खर्च होते. जर श्रद्धा नसेल तर तिथे लाखो कोटीचा खर्च झाला असेल तर त्याचं काय. असा जो यज्ञाचा नुसता देखावा असतो ना, त्याला तामस यज्ञ म्हणतात. अर्जुना हे ऐक, असे तो लक्ष्मीचे निवासस्थान श्रीकृष्ण परमात्मा म्हणाला. आता गंगेचे एकच पाणी, परंतु ते निरनिराळ्या मार्गाने नेले असता ते एका मार्गाने अमंगलता प्राप्त करून देते आणि एका मार्गाने पवित्रत्व उत्पन्न करून देते. त्याप्रमाणे या जगामध्ये तीन गुणांच्या योगाने तपसुद्धा तीन स्वरूपाचे झाले. ते तप एक प्रकारचे केले असता पाप देते, दुसऱ्या एका प्रकारचे केले असता त्याच्यामुळेच पुण्य मिळते आणि आपला उद्धार होतो.
तरी तेची तिही भेदी, कैसे नी पा म्हणोनी सुबुद्धी, जाणो पाहासी तरी आधी तपची जाण. तेथ तप म्हणजे काई, ते स्वरूप दाऊ पाही, मग भेदिले गुणी तिही ते पाठी बोलू. तरी तप जे का सम्यक, तेही त्रिविधायिक, शारीर मानसिक शाब्दगा. आता या तिही माझारी, शारीरतम अवधारी, तरी शंभू का श्रीहरी पर्यंता होय.
हे बुद्धिमान अर्जुना, ते तपच तीन भेदांनी कसे झाले आहे म्हणून जाणू पाशील तर आधी तपच काय आहे हे समजून घे. आतापर्यंत काय सांगितलं होतं, यज्ञ, तीन प्रकारचे यज्ञ सांगितले. आता तप, तपाचे सुद्धा तीन भाग, पण त्याआधी तप म्हणजे काय हे समजून घ्यायला पाहिजे. आणि तप म्हणजे काय समजून घेतल्यानंतर विस्तृत त्या प्रत्येकाचे तीन तीन भाग गीतेच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीच्या माऊलीच्या तोंडातून आपल्याला मिळणार आहे. या जगामध्ये तप म्हणजे काय त्याचे स्वरूप तुला दाखवू. पहा, नंतर तीन गुणांनी हे तीन प्रकारचे तप झाले आहे ते नंतर सांगू. तर शुद्ध जे तप, तेही शारीरिक, मानसिक आणि वाचिक असे तीन प्रकारचे आहे. मग त्या प्रत्येकाचे तीन तीन भाग होतील बरं का गुणाप्रमाणे, पण त्याआधी शारीरिक, मानसिक आणि वाचिक हे तीन क्लासिफिकेशन आहे, ब्रॉड क्लासिफिकेशन तपांचे. आता या तिहींपैकी शारीरिक तप म्हणजे काय, तर त्या तप करणाऱ्याला शंकर अथवा विष्णू यापैकी जो देव आवडत असेल तो, त्याप्रमाणे जे तप होते ते शारीरिक तप.
दैव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम, ब्रह्मचर्य महिंसाम च शारीरम तप उच्यते.
शारीर तप कसं असतं, तर देव, ब्राह्मण, मायबाप आणि गुरु यांचे पूजन, शुद्धता, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा यांना शारीर तप म्हणतात. शारीर तपामध्ये काय काय मोडलं? देव, ब्राह्मण, मायबाप आणि गुरु, हे गुरुतुल्य देवतुल्य जे व्यक्तिमत्व आपल्या आयुष्यात आहे त्यांचे पूजन करणे. पूजन म्हणजे दररोज मायबापाला बसून त्यांना अक्षत चंदन लावून त्यांच्या पायावर डोकं ठेवणे हे नाही, त्यांच्याशी प्रामाणिकपणाने वागणे, त्यांच्या चरणावर पूर्ण श्रद्धा ठेवणे, त्यांच्या शब्दांवर 100% विश्वास ठेवणे. त्यानंतर शुद्धता. शुद्धता म्हणजे पवित्रता, आतून आणि बाहेरून दोन्ही शुद्धता पाहिजे. नाही तर तोंडावर एक बोलायचं आणि समोरची व्यक्ती पाठी वळली की त्या व्यक्तीबद्दल निंदा चुगल्या सुरू करायच्या. सरळपणा. तेलाची धार किंवा अमृताची धार जशी सरळ पडते अशी वागणूक सरळ असावी. जायचं उत्तरेकडे आणि सांगायचं दक्षिणेकडे असं नको. ब्रह्मचर्य आणि अहिंसा या सर्वांना मिळून शारीर तप असे म्हणतात. तया प्रिया देवतालया यात्रादिके करावया अष्टोपहार जैसे पाया उळी गघापे देवांगण मिरवणिया आंगोपचार पुरवणिया करावया म्हणिया शोभती हात लिंग का प्रतिमा दिठी देखत खेवो अंगेष्टी लोटिजे का काठी पडली जैसी आणि विधी विनयादि की गुणी वडील जे लोकी तया ब्राह्मणांची निकी पायकी की जे. त्या प्रिय देवतेच्या मंदिराला यात्राधिक करण्याकरिता 8 प्रहार जसा पायाला भोवरा बांधला आहे, देवाचे अंगण झाडून सारवून रांगोळी घालून सुशोभित करण्याकरिता, देवांच्या पूजेला जे उपचार लागतील ते पुरविण्याकरिता शास्त्रांनी सांगितलेल्या आज्ञेप्रमाणे करण्याकरिता त्याचे हात शोभतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कितीतरी अशी घरं आहेत सकाळी सकाळी पहाटे पहाटे उठून बाया सळा संमार्जन करतात. आधीच्या काळात मातीची घरं असायची तर सारवण घालायचे, आताच्या काळात घराची स्वच्छता, घरातील लोक उठायच्या आधीच घरातली बाई सगळी स्वच्छता करून घराबाहेर छान सुंदर अगदी नीटनेटकी रांगोळी घालून त्याच्यावरती फूल वगैरे ठेवून व्यवस्थित घराला तयार करतात आणि जे जे उपचार लागतील ते पुरविण्याकरता शास्त्रांनी सांगितलेल्या आज्ञेप्रमाणे वागतात आणि हे करण्यातच त्यांचे हातपाय शोभा देतात. किती छान वाटते जेव्हा घरची बाई सकाळी सकाळी आंघोळ करून तयार असते. माणसं उठायच्या आधी जेव्हा मुलं वगैरे जेव्हा ब्रश करतात त्यावेळेस त्यांची आई घरामध्ये अर्धे कामं तिचे करून झालेले असतात. लिंग अथवा प्रतिमा डोळ्यांनी पाहिल्याबरोबर काठी ज्याप्रमाणे पळावी त्याप्रमाणे शरीर लोटांगळी जाते. त्याला भलेही तुम्ही देखल्या देवा दंडवत असं म्हणा, पण जेव्हा कधी एखाद्या मंदिरासमोरून लोक जातात तर लगेच पायातील चप्पल काढून तिथे डोकं श्रद्धेने, त्याच्यामुळे देव मिळतो असं नाही, पण तुमची श्रद्धा मात्र दृढ होते. देव मिळो न मिळो पण तुमची श्रद्धा दृढ होत जाते. आणि शास्त्रोक्त आचरण, त्याचप्रमाणे नम्रता इत्यादी करून गुणांनी लोकांमध्ये जे श्रेष्ठ असतील त्या ब्राह्मणांची यथायोग्य सेवा करणे.
अथवा प्रवासे का पीडा का शिणले जे सांकडा ते जीव सुरवाळाणी जती सकल तीर्थांची धुरे जिये का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोण की जे आणि संसाराय सा दारुणू जो भेटलाची हरीशिणू तो ज्ञानदानी सकरुणू भजी जे गुरु आणि स्वधर्माच्या अंगिठा देह जाड्याचिया किटा आवृत्ती पुटी सुभटा झाडी की जे वस्तू भूतमात्री नमिजे परोपकारी भजिजे स्त्री विषयी नियमिजे नावे नावे।
अथवा प्रवासाने किंवा पीडेने अथवा संकटाने जे शिणलेले असतील त्या जीवांना सुख प्राप्त करून देणे। सर्व तीर्थांमध्ये श्रेष्ठ जे मायबाप त्यांच्या सेवेवरून शरीराला खरोखर ओवाळून टाकणे आणि जो भेटता क्षणीच संसारासारखे भयंकर दुःख नाहीसे करतो अशा त्या ज्ञान प्रदान करणाऱ्या दयावान सद्गुरूला भजन करणे, त्याचं त्याला भजणे। आणि अर्जुना, स्वधर्मरूपी अग्नीमध्ये देह अहंकार रूपी जो मळ, कशामध्ये? स्वधर्मरूपी अग्नी, आपल्या वाट्याला आलेले कर्म आणि त्याच्यामध्ये देहाचा अहंकार संपूर्ण नष्ट करणे, त्याला वारंवार स्वधर्म आचरण करणे, हीच कोणी पुटे देऊन हा सात्विक शारीर तप करणारा नाहीसे करतो। भूतमात्रांमध्ये ब्रह्म जाणून, म्हणजे सर्वाच्या अंतरी एक आत्माच आहे असे जाणून तेथे सर्वांना नमन करणे, ज्याला नमस्कार भक्ती म्हटलं होतं मागे, परोपकार करण्यामध्ये तत्पर असा तो असतो आणि स्त्रीविषयी क्षणोक्षणी मनोनिग्रह करतो, मनावर कंट्रोल करतो, ताबा ठेवतो।
जन्मतेनी प्रसंगे स्त्री देह शिवणे आंगे तेथुनी जन्म आगवे सोवळे किजे भूतमात्राचे निनावे तृणहीना सुडावे किंबहुना सांडावे छेद भेद ऐसैसी जै शरीरी राहाटीची पडे उजरी तये शारीर तप घुमरी आले जाण पार्था समस्त ही हे करणे देहाचे नी प्रधानपणे म्हणोनी ययाते मी म्हणे शारीर तप एवं शारीर जे तप तयाचे दाविले रूप आता एक निष्पाप वाङ्मयते।
जन्माच्या प्रसंगी काय ते स्त्री देहाला स्पर्श करणे आणि त्यानंतर संपूर्ण आयुष्य सोवळा करणे, भूतमात्रांच्या नावाने गवताच्या काडीसही तीत जीव आहे म्हणून हिसका देत नाही, त्याची सुद्धा त्याला जाणीव असते की ह्या गवताच्या काडीमध्ये सुद्धा जीव आहे, फार काय सांगावे, तोडमोड करणे टाकून देतो, तोडून मोडून बोलणे, टोमणे मारणे, निंदा करणे, एकमेकांच्या चुगल्या करणे, ह्या सर्व गोष्टी सोडून देतो। अशा अशा प्रकारच्या वागण्याचा जेव्हा शरीरामध्ये उत्कर्ष होतो, जेव्हा हळूहळू अशी सवय लागते अजिबात कोणाची निंदा करू नये, कोणाबद्दल वाईट बोलू नये, असं जेव्हा आपल्या शरीरामध्ये वाढत जाते तेव्हा शारीरिक तप भरास आले असे समजा। अर्जुना, हे सर्व करणे मुख्यत्वे करून देहाच्या आधारावर आहे, म्हणजे यात शरीर हे मुख्य आहे म्हणून मी याला शारीरिक तप असे म्हणतो। याप्रमाणे जे शारीरिक तप आहे त्याचे स्पष्टीकरण केले। आता हे पापरहित अर्जुना, हे निष्पाप अर्जुना, याचप्रमाणे जे वाचिक तप, वाङ्मय तप किंवा वाचिक तप, आता त्याबद्दल माहिती सांगतो। ती माहिती आपण 15व्या श्लोकात उद्यापासून घेणार आहे। आज आपण इथेच विश्रांती घेऊया।
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।